श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। काल चांगदेव पासष्टीची 55वी ओवी घेऊन झाली। तैसी अप्रेमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मिळीची। या चांगदेव पासष्टीमध्ये हे चांगदेवा, तुला जे पत्र मी लिहितोय त्या पत्रामध्ये मौनाची अक्षरे सिद्धांताच्या स्वरूपामध्ये भरून ठेवलेली आहे, आणि ती अक्षरे अशा पद्धतीने रचलेली आहे जे मौन असूनही एकत्वाला घेऊन जातात। आज पुढच्या ओवीला आपण सुरुवात करतोय। आज चांगदेव पासष्टीची 56वी ओवी आणि त्यावरचं निरूपण घ्यायला आपण सुरुवात करतोय। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। येचे करूनी व्याज तू आपण याते बुझ, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे। हे चांगदेवा, येचे करूनी व्याज तू आपण याते बुझ, बुझ म्हणजे समज, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे। जसा दिवा स्वतःच्या प्रकाशाने आपले स्वतःचे रूप पाहतो, आता ही उपमा आहे, दिवा कधी पाहू शकतो का? पण दिव्याने पाहायचं ठरवलं तरी तो स्वतःला पाहू शकत नाही जोपर्यंत तिथे उजेड नसेल, आणि उजेड हा दिव्याचाच आहे, स्वतःच्या उजेडाने स्वतःला पाहतो, म्हणजे आत्मदीप उजळून आत्म्याला आत्म्यासारखा सर्वत्र पाहणे। जसा दिवा स्वतःच्या प्रकाशाने आपले स्वतःचे रूप पाहतो, तसे या आत्मस्वरूप भेटीच्या साह्याने तू आपले स्वरूप समजून घे। आपले स्वरूप समजून घेण्यासाठी जसा दिवा दिव्याचा प्रकाश पाहू शकतो, तसे तू संवित्ती, तो ज्ञान प्रकाश, तो आत्म्याचा प्रकाश, त्या प्रकाशानेच तू प्रकाशित होऊन आत्म्याला अनुभव कर, आणि तोच आत्मा सर्वत्र भरून असल्यामुळे सर्वांच्या ठाई तोच एक आत्मा पहा। ज्ञानदेवांनी चांगदेवांना या चांगदेव पासष्टीमधून जो बोध करून दिला आहे तो शाश्वत आणि चिरंतन टिकणारा आत्मबोध आहे। शाश्वत आहे तो, नश्वर नाही आहे, आणि चिरंतन टिकणारा आहे, त्याच्यामध्ये सातत्य आहे। आत्मा अप्रमेय म्हणजे प्रमाणांचा विषय न होणारा असल्यामुळे आत्म्याला वेगळं प्रमाण लागत नाही, तो स्वयंसिद्ध आहे। आत्मा अप्रमेय म्हणजे प्रमाणांचा विषय न होणारा असल्यामुळे शब्द प्रमाणही तेथे चालत नाही, कोणत्याही प्रमाणाने त्याला प्रूव्ह करायची गरज नाही, म्हणून ते सांगायला मौनानेच बोलावे लागते। मौन हेच त्याचे राशी नाव आहे। जगातील सारे व्यवहार शब्दांनीच चालत असल्यामुळे सर्वसामान्यांना ही जी मौनाची भाषा आहे ती कळत नाही। येथे माऊली ज्ञानेश्वर महाराज हे पूर्ण आत्मज्ञानी आहेत, म्हणून ते चांगदेवांना त्या शाश्वत परमात्म्याविषयी सांगत आहेत। तत् त्वम असी, तत् त्वम असी हा जो बोध आहे, या महावाक्याचा बोध, तो महावाक्याचा बोध माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना करून देत आहे। हे चांगदेवा, मी तुझ्याशी बोलताना देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पातळीवरून बोलत नाही। देह मनबुद्धी अहंकार या सर्व पातळीवर बोलण्याचा हा विषयच नाही आणि मी त्या पातळीवरून बोलतच नाही. ते बोलणे मौनातील बोलणे आहे. ही मौनाची भाषा आहे. हा शब्देविन संवादू आहे. मी तुझ्या आत्म्याकडे पाहत असताना मी माझेच स्वरूप पाहतो आणि मी माझ्याशीच बोलतो. तेही मौनाच्या भाषेत. तिथे वाणीचा शब्दाचा विषयच नाही. हाच अनुभव हे चांगदेवा तू सुद्धा घे. तू हे जगाचे बाह्य दर्शन घेऊन ज्या बाह्य क्रिया किंवा कर्मांमध्ये फिरत आहेस ना, ते तू बाजूला सार. आणि बाजूला सारून अंतरंगाकडे वळून अंतरदृष्टीने अंतरंगामध्येच पहा. तशी तुझ्या योग साधनेने ती अंतरदृष्टी तुलाही प्राप्त आहेच. फक्त ती आता आत्म्याकडे वळवायची आहे. त्या दृष्टीला आत्म्याकडे वळवायचं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे तुला कळेल. येचे करुणी व्याज तू आपण या ते बुझ. तू आपले स्वरूप समजून घे. तुझ्यासाठी मी हे जे केले त्याचे सहाय्य घे. येचे करुणी व्याज. व्याज म्हणजे इथे व्याज म्हणजे व्याज नाही. व्याज म्हणजे सहाय्य, सपोर्ट. येचे करुणी व्याज या गोष्टीचा सपोर्ट घेऊन येचे करुणी व्याज तू आपण या ते तू स्वतःला समजून घे. तूही तुला जाणून घे. हेच तुझ्या आणि माझ्या या अद्वैतातील भेटीचे मोठे रहस्य आहे. दीप दीपपणे पाहे निज आपले जैसे. ज्याप्रमाणे दिवा आपल्याच प्रकाशाने आपलेच स्वरूप प्रकाशित करतो, आपल्याच प्रकाशाने आपलेच स्वरूप प्रकाशित करतो. पेटलेल्या प्रकाश देणाऱ्या दिव्याला पाहण्यासाठी मग दुसरा दिवा लावायची गरज पडत नाही. तसे आत्मस्वरूप पाहण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. एखादा दिवा विजला असेल ना, तर त्याला पाहण्यासाठी प्रकाशित दिव्याची गरज पडेल. तसे आपण विजलेले दिवे आहोत. कारण आपल्याला माहीतच नाही आहे की आपल्या आतमध्येच दिवा जळत आहे, आपल्या आतमध्येच तो प्रकाश आहे. शिवकृपानंद स्वामी हिमालयाचे समर्पण योगाचे जे प्रवर्तक आहेत, आमचे सद्गुरू, ते नेहमी सांगतात, ये मत देखो कि अंधेरा कहाँ तक है, ये मत सोचो कि अंधेरा कहाँ तक है, बस अपना दिया खुद जला लो, अंधेरे की चिंता खत्म हो जाएगी. अंधार पाहायची गरजच नाही आहे. आपला दिवा प्रकाशित झाला की सर्वत्र मग दिवाळीच दिवाळी आहे. कारण एकदा का हा दिवा प्रकाशित झाला तर सर्वाच्या अंतर्यामी असलेला दिवा मग या दिव्यानेच दिसू लागेल. आणि मग मी आणि तू हा भेद असला भेदभाव हा सगळा संपून जाईल. तो आत्मा स्वयं प्रकाशित असून तोच इतरांना सुद्धा प्रकाशित करत असतो. तो इतर सर्वांना प्रकाशित करतो आणि त्याला मग इतर कोणत्या प्रकाशाने पाहणार. याचा अर्थ असा की त्याला प्रकाशित करणारा दुसरा कोणता प्रकाश उपयोगाचा नाही. आत्म्याला पाहण्यासाठी आत्म्याचाच प्रकाश पाहिजे. त्याशिवाय तो आत्मा दिसू शकत नाही. दिसणे म्हणजे डोळ्यांनी दिसणे नव्हे. हा अनुभूतीचा भाग आहे, हा अनुभव करण्याचा भाग आहे. याला विजन, दृष्टी किंवा डोळा याची गरज नाही आहे. डोळे मिटले, अंतरंगात गेलो, अंतर्मुखी झालो. अंतर्मुखी झाल्यानंतर त्या आत्म्याच्या प्रकाशाची अनुभूती हळूहळू होऊ लागते. आणि एकदा ती आत्मप्रकाश अनुभवती अनुभूती अनुभवता आली की मग सर्वत्र आनंदच आनंद आहे. मग प्राप्त करण्यासाठी इतर काहीही उरलेलं नाही आहे. कारण मग तो परमात्माच प्राप्त आहे. त्याचं चैतन्य सदैव आपल्या आभामंडळामध्ये त्याचा सपोर्ट, त्याची सुरक्षा आपल्या आभामंडळामध्ये निरंतर आपल्यासोबत असणार. असा तो आत्मसाक्षात्कार एका जिवंत सद्गुरूच्या सहाय्यानेच घडून येतो. एरवी या नुसतं बोलायच्या गोष्टी आहेत. ही मौनाची भाषा, पण ही मौनाची भाषा आहे हे तर समजलं पाहिजे. हे शब्दाची भाषा नाही हे तर कळले पाहिजे. हा शब्दे वीण संवादू आहे हे तर अनुभवता आले पाहिजे. आणि हे अनुभवता येईल एका समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने. त्या आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंची भेट झाली की मग तो आत्मसाक्षात्कारी सद्गुरू आत्मसाक्षात्कार घडवून आणतो आणि मग आपल्याला आपल्याच आत्म्याचा प्रकाश दिसू लागतो. दिसू लागतो म्हणजे आपल्याला अनुभवता येतो. हे अनुभवजन्य ज्ञान पुस्तकात लिहिता येत नाही, प्रवचनातून सांगता येत नाही, कारण शब्दांना इथे काही महत्त्वच नाही. आत्म्याला पाहण्यासाठी आत्म्याचाच प्रकाश पाहिजे. चांगदेवा, तो आत्म्याचा प्रकाश तुझ्याजवळ ऑलरेडी आहेच. हे शुद्ध ज्ञान आहे आणि हाच चांगदेव पासष्टीचा विषय देखील आहे. हा विषय कळण्यासाठी सद्गुरू हाच एकमेव उपाय आहे. एखाद्याला जरी हा आत्मानुभव असला तरी तो आपल्याला सांगूच शकत नाही, आणि सांगण्याचा जरी त्याने प्रयत्न केला तरी तो शब्दांनीच सांगणार ना. मग तुम्ही म्हणाल यावर आमचा विश्वास बसत नाही. जगामध्ये अशी अविश्वासामुळेच खूप तार्किक झालेले आहेत, खूप बुवा झालेले आहेत, खूप महाराज झालेले अशा अविश्वासामुळेच. तार्किकही वेद मानतात पण त्यांना त्या दृष्ट तर्काने अर्थ कळत नाही. वेदार्थ कळतो खरा तो संतांनाच. वेदांचा अर्थ हा संतांनाच खऱ्या रूपाने कळत असतो, इतरांना मात्र तो कळत नाही. आता हा असा संवाद आहे. आपण म्हणू शब्दांची इथे गरज नाही, पण आता आपण जेव्हा इन्फॅन्ट स्टेजमध्ये आहोत, अत्यंत लहान स्टेजमध्ये आपण आहोत आणि समजण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणून सत्संगाशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की जे नित्य ध्यान करत असतील, वर्षानुवर्षे ध्यान मेडिटेशन करत असतील, त्यांना मात्र ही अनुभूती यायला वेळ लागत नाही. कारण ध्यानामुळे अंतर्मुख होण्याची तयारी झालेली असते. ध्यानामुळे निर्विचारता निर्माण होते आणि निर्विचारतेमध्ये सहज मौनाची भाषा कळू लागते. तो मौनाचा संवाद, तो ब्रह्मनाद सहस्त्र चक्रावरून त्या विश्व चेतनेसोबत संवाद, ते व्हायब्रेशन्स ते जाणवू लागतात. डोळे बंद करून जो आनंद असतो तो डोळे उघडून नाही आहे हे कळतं. बहिर्मुखी होण्यापेक्षा अंतर्मुखी झाल्याने किती आनंद मिळतो हे अंतर्मुखींनाच कळतं. तिथे शब्दांची गरज पडत नाही, तिथे मनाचा मनपणा हळूहळू हळूहळू ताब्यात येतो. तिथे बुद्धीची तर्क वितर्क करण्याची क्षमता हळूहळू हळूहळू क्षीण होते. बुद्धी तर्क करायला हळूहळू विसरू लागते. तिथे अहंकार हळूहळू हळूहळू माघार घेतो आणि उरते ते शुद्ध ज्ञान. चित्त सुदृढ होऊ लागतं. सुदृढ कसं होईल? संतुलित झाल्यामुळे. पास्ट फ्युचर हे सगळं संपतं. जे काही आहे त्या वर्तमानातील चैतन्याचा आनंद आहे. आणि त्या चैतन्याचा आनंद इतका भयंकर असतो की किती मिनटं किती तास निघून गेलेत हे माहीतही पडत नाही. इतकी अद्भुत अद्वितीय स्थिती ती असते. कारण तिथे आत्मप्रकाशामुळे हळूहळू आत्मानुभव येऊ लागतो. आणि म्हणून एक वेगळीच दृष्टी तिथे निर्माण होते. मग त्याच्या तोंडातून निघालेला शब्दही फार वजनाचा असतो. एक एक शब्द जणू खूप वजन करून ठेवलेला शब्द असतो. कारण त्याच्यामध्ये पूर्ण चैतन्य असते. किंबहुना ते शब्द त्याच्या तोंडातून निघतच नसतात. ते शब्द सुद्धा कुठून दुसरीकडूनच आलेले असतात. अशी ती मौनयुक्त वजनदार शब्दाची भाषा असते. दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. समजण्यासाठी माऊली सांगतात की दिवा, प्रकाशित दिवा स्वतःला तेव्हाच पाहू शकतो जेव्हा त्याचा प्रकाश पडला असेल. नाहीतर त्याला पाहण्यासाठी दुसरा दिवा लावायला लागेल. म्हणून तुमच्या आमच्यासारख्यांना यात समजणे अत्यंत आवश्यक आहे. एका समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने आत्मसाक्षात्कार मिळवून घ्या. आणि एकदा का आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला तर मग या सर्व गोष्टी अनुभवता येतील. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव हे असे ग्रंथ आहेत की यांना अनुभवण्यासाठी, यांचा आनंद घेण्यासाठी तुमची प्रिपेअर्डनेस पाहिजे. प्रिपेअर्डनेस शिवाय, तयारी शिवाय याचा भरपूर आनंद घेता येत नाही. हे शब्दच जर इतके सुंदर आहेत तर खरोखर त्याच्यामध्ये बुडणे हे किती सुंदर असेल. या शब्दांना जर इतकं सौंदर्य आहे तर त्यामध्ये पोहणे हे किती सौंदर्याचं असेल. या चैतन्याचा आणि या ब्रह्मनादाचा संवादच इतका मधुर आहे की मग त्या ब्रह्मनादमय होण्यामध्ये किती मधुरता असेल, किती गोडी असेल. या सर्व गोष्टी फार चांगल्या आपल्याला अनुभवता येतात. आणि म्हणून ही गोवी येचे करुणी व्याज तू आपण या ते बुज. या चांगदेव 65 ज्या पहिल्या 54 ओव्या आलेल्या आहेत, कारण 55 आता समारोप आहे, तर या 54 ओव्यांमध्ये जे सिद्धांत आलेले आहे, जे प्रमेय प्रतिपादित केलेले आहेत, ते सिद्धांत ते नुसते शब्द नसून माऊली म्हणतात की त्यात भाषाही नाही आहे, त्यात तर मौन भरलेलं आहे. तर तू स्वतःला याच्या मिसाने, कशाच्या मिसाने, कशाच्या निमित्ताने, चांगदेव 65 आलेल्या ओव्यांच्या निमित्ताने तू स्वतःला समजून घे. चांगदेवा, तुझ्यासाठी मी ज्या ओव्या रचल्यात, तुला जे पत्र लिहिलं, त्यात लिहिलेल्या मौनयुक्त शब्दांचा सहाय्य घेऊन, त्याचा सपोर्ट घेऊन तूही तुला जाणून घे. हेच तुझ्या आणि माझ्या या अद्वैतातील भेटीचे रहस्य आहे. ही अद्वैत भेट आहे, ही सिद्ध भेट आहे, सिद्धांची भेट आहे. आणि अद्वैत भेटीतून अद्वैत, तिथे द्वैत नाही पण तिथे एकसुद्धा नाही, काहीच नाही, अशी ती भेट आहे. अशा या सिद्ध भेटीचं वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराज या 56 ओवीच्या माध्यमातून चांगदेवांना म्हणतात. की तू हे नीट समजून घे. आज 56व्या ओळीचं विश्लेषण इथे थांबवायच्या आधी आपण परत त्या ओळीचा उच्चार करूया. येचे करूनी व्याज तू आपण या ते बुझ, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. जसा दिवा स्वतःच्या प्रकाशाने आपले स्वतःचे प्रकाशन करतो किंवा स्वतःचे रूप पाहतो, तसे या आत्मस्वरूप भेटीच्या साह्याने तू आपले स्वरूप समजून घे चांगदेवा. ही चांगदेव 65ची 56वी ओवी उद्या पण आपण त्याच्यावरचं विश्लेषण कंटिन्यू ठेवू. आज इथे विश्रांती घेऊया. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.